आकाशवाणी नागपूर विना डोंगरवार आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 133वी जयंती सर्वत्र उत्साहात साजरी। दीक्षाभूमीत उसळला जनसागर। आरक्षणाला कोणालाही धक्का लावू देणार नाही। गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांची भंडाऱ्यातील साकोली इथं प्रचारसभेत ग्वाही। भाजपच्या निवडणूक जाहीरनाम्याद्वारे भारतीयांचं जीवनमान उंचावण्याकडे आमचं विशेष लक्ष असल्याचं पंतप्रधान आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन। आणि नागपूरसह पश्चिम विदर्भाच्या सर्व जिल्ह्यात आज पावसाचा येलो अलर्ट। या आठवड्यात तापमानात 3 ते 4 अंश सेल्सिअसची वाढ होण्याची शक्यता। भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 133वी जयंती आज साजरी होत आहे। यानिमित्तानं सर्वत्र विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून बाबासाहेबांना अभिवादन करण्यात येत आहे। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आंबेडकर जयंतीनिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत। बाबासाहेबांनी घालून दिलेल्या आदर्शांचं अनुसरण करण्याचं आणि देशाच्या सर्वसमावेशक विकासासाठी सामूहिकरित्या कार्य करण्याचं आवाहन राष्ट्रपतींनी केलं आहे। नागपुरात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त उत्साहाचं वातावरण आहे। नागपूरच्या दीक्षाभूमीत महामानवाला अभिवादन करण्यासाठी जनसागर लोटला आहे। डॉ आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त नागपुरातील संविधान चौक इथं काल रात्री 12 वाजता हजारो बौद्ध अनुयायांनी एकत्र येत डॉ बाबासाहेबांचा जयघोष करत आनंद साजरा केला। रात्री 12 वाजता नागपुरातील विविध ठिकाणी आतिषबाजी करत आणि केक कापत एकमेकांना केक भरवण्यात आला। नागपुरात विविध ठिकाणी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे। त्यात प्रामुख्यानं मिरी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ आणि समता सैनिक दलाच्या कार्यक्रमांचा समावेश आहे। राज्यभरातल्या सर्व शासकीय आस्थापनात डॉ आंबेडकरांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली। नागपूर आकाशवाणीत देखील महामानवाला अभिवादन केल्यानंतर आकाशवाणी दूरदर्शन SC ST कर्मचारी कल्याण संघटनेच्या वतीनं अन्नदानाचा उपक्रम राबवण्यात आला। नागपूर लोकसभा मतदारसंघातून NDA आघाडीचे उमेदवार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज दीक्षाभूमीवर जाऊन महामानवाला अभिवादन केलं। यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यातून प्रेरणा घेण्याचं आवाहन केलं। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही दीक्षाभूमीवर जाऊन महामानवाला अभिवादन केलं। काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी देखील दीक्षाभूमीला भेट देऊन त्यांना अभिवादन केलं। त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी रचलेलं संविधान हे आजघडीला वाचवणं ही खरी गरज आहे। या संविधानामुळे सामान्य नागरिकाला आर्थिक आणि सामाजिक न्याय मिळेल असं प्रतिपादन त्यांनी केलं। वर्धा इथं महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयात आज विकसित भारत @2047 अंतर्गत डॉ बाबासाहेब भीमराव रामजी आंबेडकर यांचे विचार या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं। डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राज्यपाल रमेश बैस यांनी चैत्यभूमीवर जाऊन अभिवादन केलं। हेलिकॉप्टरमधून चैत्यभूमीवर पुष्पवृष्टी करण्यात आली। भीम जयंतीनिमित्त भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं अकोल्यातील अशोक वाटिकेत डॉ आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आलं। वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यावेळी उपस्थित होते। यावेळी बौद्ध अनुयायांनी श्वेतवस्त्र परिधान करून त्रिशरण पंचशील ग्रहण केलं। डॉ आंबेडकर जयंतीनिमित्त चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा GC मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन आणि जिल्हा पोलीस अधीक्षक मुन्मका सुदर्शन यांनी डॉ आंबेडकरांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन केलं। पहिल्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे। गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह आज भंडारा जिल्ह्याच्या साकोली इथं करंजेकर कॉलेजच्या पटांगणात भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे महायुतीचे अधिकृत उमेदवार सुनील मेंढे यांच्या प्रचारार्थ सभेला उपस्थित आहेत। यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माजी मंत्री प्रफुल्ल पटेल आदी नेते उपस्थित आहेत। महायुतीचं इंजिन हे महाविकासाचं इंजिन आहे आणि यात सर्व सामाजिक घटकांचा समावेश आहे असं प्रतिपादन फडणवीस यांनी केलं। डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन करून अमित शाह यांनी संबोधनाला सुरुवात केली। आरक्षण हे नेहमी कायम राहील, त्याला धक्का लावू दिला जाणार नाही असं प्रतिपादन त्यांनी केलं। आपल्या सर्व सांस्कृतिक मानकांना जिवंत करण्याचं तसंच आतंकवादाला आळा घालण्याचं आणि नक्षलवाद जवळपास समाप्त करण्याचं काम आम्ही केलं। गरीब महिला शेतकरी यांचं जीवनमान उभारण्यासाठी आम्ही तजवीज केली असं सांगून विकासाची गंगा अविरत सुरू ठेवण्यासाठी भाजपच्या उमेदवाराला विजयी करण्याचं आवाहन शाह यांनी उपस्थित नागरिकांना केलं. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे नागपुरातील गोळीबार चौक इथं आज प्रचारसभेला संबोधित करणार आहेत. नागपूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार आमदार विकास ठाकरे यांच्या प्रचारासाठी ही जाहीर सभा होत आहे. नागपूर रामटेक भंडारा गोंदिया गडचिरोली चिमूर आणि चंद्रपूर या विदर्भातील पाच लोकसभा मतदारसंघात पहिल्या टप्प्यातील निवडणूक होत असून या पाचही मतदारसंघात राष्ट्रीय पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या प्रचारसभा रॅली चौकसभा यासह घरोघरी जाऊन मतदारांना भेटण्यावरही भर दिला जात आहे. या पाच मतदारसंघात दिनांक 19 एप्रिल रोजी मतदान होत आहे. सीनियर सिटीजन काउन्सिल ऑफ नागपूरतर्फे आज सकाळी 11 वाजता मतदान जनजागृती पदयात्रा आयोजित करण्यात आली. जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ विपिन इटनकर, सहायक समाज कल्याण आयुक्त सुकेशिनी तेलगोटे आणि जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मनोहर खर्चे होते. मानेवाडा चौक ते उदयनगर चौक असा या पदयात्रेचा मार्ग होता. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षानं आज दिल्लीतील मुख्यालयात निवडणूक जाहीरनामा संकल्प पत्र प्रसिद्ध केलं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांसह इतर प्रमुख नेते पदाधिकारी उपस्थित होते. रोजगारासह उद्योजकतेवर भर, मोफत शिधा योजनेला मुदतवाढ, गरिबांसाठी 3 कोटी घरं बांधण्यासह परवडणारं पौष्टिक अन्न तसंच त्यांचा वीज देयकाचा भार कमी करून शून्य करण्याचं आश्वासन यात देण्यात आलं आहे. 5 लाख रुपयांपर्यंत विमा आणि मोफत उपचार, 70 वर्षांवरचे ज्येष्ठ तसंच तृतीय पंथीयांना आयुष्मान भारत योजनेचा लाभ देणं, नलिकांद्वारे स्वस्त गॅस घरात पोहोचवणं, लखपती दीदी यासारख्या योजनांसह महिला सक्षमीकरण, मुद्रा योजना लाभ वाढवणं, पीएम किसान योजना कायम ठेवणं आदी मुद्दे भाजपच्या जाहीरनाम्यात आहेत. हा जाहीरनामा युवा, शेतकरी, महिला शक्ती, गरिबांवर आधारित असून भारतीयांचं जीवनमान उंचावण्याकडे आमचं विशेष लक्ष आहे असं पंतप्रधान यावेळी म्हणाले. हा जाहीरनामा तयार करण्यासाठी ज्येष्ठ नेते संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या नेतृत्वाखाली नेमलेल्या 27 सदस्यीय समितीच्या 2 बैठका झाल्या. नमो एपच्या माध्यमातून सुमारे 4 लाख आणि चित्रफितींच्या माध्यमातून सुमारे 11 लाख सूचना समितीला मिळाल्या होत्या. दरम्यान भाजपच्या जाहीरनाम्यावर टीका करताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले म्हणाले की सत्तेत असताना 10 वर्ष शेतकरी, छोटे व्यापारी, तरुणांना द्वारावर सोडणाऱ्या भारतीय जनता पक्षाला लोकसभेच्या निवडणुकीत पुन्हा त्यांची आठवण झाली असून जाहीरनाम्यात त्यांचा उल्लेख केला आहे. भाजपनं या सर्व गटांना आश्वासन देऊन फसवलं, त्यामुळे आता भाजपच्या फसव्या आश्वासनांना जनता बळी पडणार नाही. आज नागपूर इथं पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारानं देशभरात वेग घेतला आहे. आकाशवाणीवरूनही राजकीय पक्षांना प्रचारासाठी निश्चित वेळ उपलब्ध करून देण्यात आली आहे. हे कार्यक्रम उद्यापासून प्रसारित होणार आहेत. यामुळे आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून दुपारी 3 वाजता प्रसारित होणारं प्रादेशिक बातमीपत्र उद्या आणि परवा म्हणजेच 15 आणि 16 एप्रिल रोजी दुपारी 3 ऐवजी संध्याकाळी 4 वाजता प्रसारित केलं जाणार आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून शैक्षणिक सत्र 2024-25 पासून इयत्ता 6वी, 9वी आणि 11वीमध्ये क्रेडिट सिस्टीमद्वारे शिक्षण दिलं जाणार आहे. क्रेडिट सिस्टीम ही प्रणाली पायलट प्रोजेक्ट म्हणून लागू करण्याची तयारी बोर्डानं केली आहे. नॅशनल क्रेडिट फ्रेमवर्क अंतर्गत हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. क्रेडिट सिस्टीम या प्रणाली अंतर्गत जर विद्यार्थ्यांनी इयत्ता 9वीमध्ये वर्षातून 210 तास अभ्यास केला तर त्यांना 40 ते 54 क्रेडिट गुण मिळतील. सर्व विषयात परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरच हे क्रेडिट दिलं जाईल. यासाठी वर्षभर वर्गात 75% उपस्थिती अनिवार्य असणार आहे. विद्यार्थ्याला मिळणारे क्रेडिट्स शैक्षणिक बँक ऑफ क्रेडिटमध्ये जोडले जातील. विद्यार्थ्याला इयत्ता 9वीसाठी ऑफर केलेल्या संभाव्य क्रेडिटनुसार 5 विषय उत्तीर्ण करावे लागतील. त्यात 2 भाषा आणि 3 विषयांचा समावेश असेल. प्रत्येक विषयासाठी 210 तास असतील. तसंच 150 तास मूल्यांकन, शारीरिक शिक्षण, कला शिक्षण आणि कार्यानुभवासाठी दिले जातील. आज सकाळी नागपूर जिल्ह्यात काही ठिकाणी पाऊस झाला. नागपूर शहरात मात्र आज पावसानं विश्रांती घेतली, त्यामुळे तापमानात काहीशी वाढ झाली. आज सकाळी नागपूर विमानतळावर किमान तापमान 21.8 डिग्री सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं. दरम्यान नागपूरसह पश्चिम विदर्भाच्या सर्व जिल्ह्यात आज पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर उद्या संपूर्ण विदर्भात पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. मागील 24 तासात अकोला, वाशिम आणि बुलढाणा जिल्ह्यात किमान तापमानात वाढ नोंदवण्यात आली असून बुलढाणा जिल्ह्यात उष्माघाताचे 12 रुग्ण आढळून आले. या आठवड्यात तापमानात 3 ते 4 अंश सेल्सिअसची वाढ होण्याची शक्यता असल्यानं नागरिकांनी पाणी जास्त पिणं, बाहेर पडताना डोक्यावर रुमाल बांधणं, दुपारी 12 ते 4 या वेळेत उन्हात बाहेर न पडणं इत्यादी सूचना जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आल्या आहेत. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.